chinimandi.com podcast.
कर्मचारी कोरोना संक्रमित आढळल्याने ऊस विभाग कार्यालय बंद. ऊस विभागातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर कार्यालय बंद करण्यात आले. आरोग्य विभागाकडून सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. कार्यालय अनेक दिवसांपासून बंद आहे, त्यामुळे समस्या घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे. विभागीय अधिकारी लवकरच कार्यालय सुरू करण्याबाबत सांगत आहेत. आरोग्य विभागाला अनेक दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह लोकांचा अहवाल मिळाला होता. विभागात कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर गोंधळ झाला आणि यानंतर कार्यालय बंद करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ऊस विभागाचे कार्यालय बंद आहे. सांगण्यात आले आहे की विभागातील इतर कर्मचाऱ्यांचेही स्वॅब घेण्यात आले आहेत. लवकरच सर्व कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट येतील, यानंतर ऊस विभागाचे कार्यालय खुले होऊ शकेल. जिल्हा ऊस अधिकारी डी के सैनी म्हणाले, आता कार्यालय बंद आहे, लवकरच ते उघडले जाईल. ज्या कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शेतकरी अडचणीत येऊ नयेत यासाठी कार्यालय लवकरच उघडले जाईल.